नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा कोटा वाढवून तो यावर्षी 1,75,000 इतका करण्यात आला आहे. 2014 ही संख्या 1,36,000 इतकी होती. अल्पसंख्यक मंत्रालयानं सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशातून ही माहिती दिली. या कोट्यापैकी 1,22,000 भाविकांना हज समितीच्या माध्यमातून तर उरलेल्या भाविकांना खासगी यात्रा कंपन्यांकडून पाठवण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हज यात्रेसाठी वाहतूक, निवास शिबिरं यासह अन्य सर्व तयारी पूर्ण झाल्याचं अल्पसंख्यक मंत्रालयानं या संदेशातून कळवलं आहे. यावर्षी 3 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार असलेल्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या jksb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीचं शुल्क प्रतिव्यक्ती 220 रुपये इतकं आहे. या संकेतस्थळाशिवाय देशभरातल्या 540 अधिकृत केंद्रांवरही भाविकांना ही नोंदणी करता येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणात पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. या प्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका दाखल केली असून न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे. सक्तवसुली संचालनालय ईडी आज राजस्थानचे माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांच्या निवासस्थानासह अन्य 15 स्थानांवर छापे घालून तपासणी करत आहे. मेसर्स PACL या कंपनीशी संबंधित 48,000 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी ही तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारनं कायदेशीर मापनशास्त्र सामान्य नियम 2011 अंतर्गत गॅस मीटरसाठी मसुदा नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी गॅस मीटरची चाचणी, पडताळणी आणि मुद्रांकन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमांचं उद्दिष्ट गॅसच्या मोजमापात अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणं हा आहे. तसंच वापराच्या दरम्यान पुनर्पडताळणी देखील आवश्यक असेल. केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसंच त्यांची गुणवत्ता कायम राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. तसंच यानिमित्तानं दिवसभर विविध चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. डिजिटल अरेस्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यामुळे केंद्रीय अन्वेषण संस्था CBI चार व्यक्तींना अटक केली आहे. अशा प्रकरणांच्या तपासासाठी CBI ऑपरेशन चक्र व्ही हे अभियान सुरू केलं असून त्याअंतर्गत झालेल्या या कारवाईत मुंबई आणि उत्तर प्रदेशातल्या मोरादाबाद इथून प्रत्येकी 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं. या 4 जणांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांमागची यंत्रणा उद्ध्वस्त करणं हा ऑपरेशन चक्र व्ही या अभियानाचा उद्देश आहे. गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावित होऊन शरण आलेल्या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांनी प्रोजेक्ट संजीवनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शरण आलेल्या नक्षलवाद्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी 4 रो हाऊसेस तयार करण्यात येणार असून त्याचं भूमिपूजन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनानं 2005 नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबवलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत 704 नक्षल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. यातल्या बहुतांश जणांचं पुनर्वसन पोलिसांनी केलं आहे. लातूर शहरात इंडियानगर तसंच अंबाजोगाई रोड परिसरात अनेक भागात काही दिवसांपासून लातूर महापालिकेच्या नळांमधून कधीकधी पिवळ्या आणि काळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. सतत असं पाणी येत असतानाही महानगरपालिका काहीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप लातूरचे नागरिक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव नांदुरा रस्त्यावर आमसरी गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक आणि मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 9 सुमारास ही दुर्घटना घडली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10